आजचे दैनिक सुभक्ती परबोध 6 ऑक्टोबर. आनंदी देव. धन्यवादी देवाच्या गौरवाची जी सुवर्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे. पहिले तिमोथी 1:10-11. देवाच्या गौरवाचा एक प्रमुख पैलू म्हणजे त्याचा आनंद. देव हा अपरिमित आनंदी नाही आणि तरीही अपरिमित असा गौरवी मात्र तो असू शकतो अशी कल्पनाही प्रेषित पाऊल करू शकत नव्हता. अपरिमित गौरवी असणं म्हणजे अपरिमित आनंदी असणे. त्याने धन्यवादी देवाच्या गौरवाची या वाक्प्रचाराचा उपयोग केला. कारण देव जितका आनंदी आहे तितका आनंदी असणे ही त्याच्या बाबतीत एक गौरवशाली गोष्ट आहे. अपरिमित आनंदी देव आपल्या कल्पनेकडे आनंदी आहे या अनाकलनीय वस्तूमध्येच देवाचे गौरव आहे. ही सुवार्ता आहे, धन्यवादी देवाच्या गौरवाची सुवार्ता. हा बायबल मधूनच घेतलेला शास्त्र संदर्भ आहे. देव गौरवीपणे आनंदी आहे हे शुभवृत्त आहे. कोणीही मनुष्य एका दुःखी देवाबरोबर सर्व काळ राहावयास पाहणार नाही. जर देव दुःखी असेल तर सुवार्थेचे ध्येय हे आनंदाचे ध्येय नाही, म्हणजे ती मुळीच सुवार्था नाही असाच त्याचा अर्थ होईल. पण खरे पाहता येशू आम्हाला एक आनंदी देवासोबतच सर्व काळ राहण्यासाठी बोलवतो. जेव्हा तो म्हणतो तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो, Matthew 25:23. येशू प्रकट झाला आणि मरण पावला ते यासाठी की त्याचा आनंद देवाचा आनंद आम्हामध्ये असावा आणि आमचा आनंद पूर्ण व्हावा. Johan 15:11-17. म्हणून सुवार्ता ही आनंदी देवाच्या गौरवाची सुवार्ता आहे. देवाचा अपरिमित आनंद हा प्रामुख्याने त्याच्या पुत्रामध्ये असलेला त्याचा आनंद आहे. म्हणजे जेव्हा आपण देवाच्या आनंदात सहभागी होतो तेव्हा आपण त्या आनंदात सहभागी होतो जो पित्याला त्याच्या पुत्राच्या ठाई आहे. याच उद्देशाने येशूने पित्याचे नाव आपल्याला कळवले आहे. Johan 17 त्याच्या महान प्रार्थनेच्या शेवटी तो आपल्या पित्याला म्हणाला, मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवी यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. Johan 17:26. त्याने आम्हाला देवाचे नाव कळवले जेणेकरून त्याच्या पुत्रामध्ये असलेला देवाचा जो आनंद तोच आपल्यामध्येही असावा आणि त्याच्यामध्ये आपला आनंद असावा.